93.5 रेड एफएम वर 9:54 ची वेळ. मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये लहान मुलं, त्यांना लागलेल्या सुट्ट्या आणि या सुट्ट्यांचा विनियोग, योग्य पद्धतीनं या सुट्ट्यांचा विनियोग व्हावा ह्या गोष्टी प्रत्येक पालकाच्या मनात असतात. पण योग्य पद्धत म्हणजे नेमकी कोणती? 24/7 त्या पोरांना बिझी ठेवायचं, फक्त 6 तासाची झोप त्यांना मिळू द्यायची आणि बाकी संपूर्ण वेळ ते बिझी 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 कसल्या ना कसल्या गोष्टीमध्ये बिझी. डेफिनेटली इतका इतका वेळ आपण बिझी ठेवत नाही, पण लहान मुलांची स्ट्रेंथ ही कमी असणार, त्यामुळे तुम्ही त्यांना जितकं जास्त बिझी ठेवाल तितका जास्त त्यांना त्या रुटीनचा थोडासा कंटाळा यायला लागेल. म्हणूनच काही गोष्टी त्यांच्यावरती सोपवणं, काही ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करणं व्हेरी गुड, अच्छी बात आहे. लेकिन थोडा तर वेळ त्यांना स्वतःसाठी असू देत. आपल्याकडे जशा आपल्या सुट्ट्यांच्या आठवणी आहेत, तशा त्या पोरांकडे सुद्धा आठवणी असायला पाहिजे. धमाल केल्याच्या, मजामस्ती केल्याच्या, खेळण्याच्या, गुडघा फुटण्याच्या, पट्टी बांधण्याच्या, डेफिनेटली या सगळ्या गोष्टी असायला हव्या आयुष्यामध्ये. तोपर्यंत माणूस असा सबळ होत नाही आठवणींनी, नाही का? 6601935 नंबर आहे. काय तुमचे व्ह्यूज आहेत या विषयासंदर्भात जरा शेअर करा. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.